आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी टंचाईच्या सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्त प्रदेशाला लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. कर्करोग उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात सर्वसमावेशक धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसतर्फे समन्वयकांची नेमणूक. नागपूरसाठी सतीश पाटील तर अमरावतीसाठी एम एम शेख यांची नियुक्ती. आणि अनुयायांना सेवा पुरविण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात नागपूर महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष सज्ज. आता सविस्तर बातम्या. ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नियमात नसल्यानं आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व आता या अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. राज्यात आजवर झालेल्या अतिवृष्टीच्या 60 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी 2215 कोटींच्या निधी वितरणाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या मदतीसाठीची ई केवायसीची अट शिथिल करून अॅग्री स्टॅकच्या आधारे निधी वितरण करण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होईल. अनेक ठिकाणी अजूनही शेतात पाणी असल्यानं प्रशासनाला नुकसानीचा आढावा घेण्यासाठी अवधी वाढवून देण्यात आला असून 3-4 दिवसात ही सर्व माहिती जमा केली जाईल. त्यानंतर शेतपिकांचं नुकसान, जमीन खडून गेल्यानं झालेलं नुकसान, घरांचं किंवा विहिरींचं नुकसान अशा सर्व प्रकारच्या नुकसानीच्या मदतीचा निर्णय केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दिव्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही फडणवीस म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुर्गापूजा उत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाची संस्कृती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. महिलांचा सन्मान राखण्यासाठी आणि समाजात त्यांचं योग्य स्थान जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. तर हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि शांती घेऊन येऊ अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणाविषयी जाणून घेऊया.
मागील 11 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दर्जेदार शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून रोजगार निर्माण करण्याच्या हेतूनं आधुनिक कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा त्यात समावेश केला आहे. यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी आणि युवकांना सक्षम करण्यासाठी शिक्षण प्रणालीत नाविन्यपूर्ण बदल घडवून आणले जात आहेत. IIT, IIM आणि एम्स सारख्या संस्थांमध्ये मोठ्या सुधारणा आणि विस्तार करण्यात येत आहे. July 2020 सरकारनं शालेय शिक्षण आणि तंत्रशिक्षणासह उच्च शिक्षणात विविध सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणलं.
देश में नई नेशनल एज्युकेशन पॉलिसी लाई गई है. इसे शिक्षा के ग्लोबल स्टैंडर्ड्स को ध्यान में रखकर तैयार किया गया है. नई एजुकेशन पॉलिसी आने के बाद हम भारतीय एजुकेशन सिस्टम में बड़ा बदलाव भी देख रहे हैं.
सरकारच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांसह उच्च शिक्षण संस्थांची संख्या 2014-15 51,000 यावर्षी 70,000 पोहोचली आहे. वैद्यकीय शिक्षणालाही चालना मिळाली असून 2014 एम्स संस्थांची संख्या 7 होती ती आता वाढून 23 झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 आता 2,000 जास्त झाली आहे, ज्यात सुमारे 2 लाख वैद्यकीय जागा उपलब्ध आहेत. सरकारच्या या प्रयत्नांतून भारत आपल्या युवा लोकसंख्येला एका सशक्त आणि विकसित राष्ट्रासाठीच्या प्रेरक शक्तीमध्ये परिवर्तित करत आहे.
राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक असं धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित केली जाईल. राज्यभरात 18 रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेष उपचार उपलब्ध होतील. यासाठी 100 कोटी रुपये भागभांडवलाची महाकेअर अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे. औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारायला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याचं जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025 तसंच महा जिओटेक महामंडळ स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL उद्या 1 ऑक्टोबर 2025 रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या रजत महोत्सवाच्या प्रवासात BSNL लँडलाईन टू ब्रॉडबँड, फायबर टू होम, भारत नेट आणि आता स्वदेशी 4G नेटवर्क असा प्रवास केला असून शहरी आणि ग्रामीण डिजिटल दरी कमी केली आहे असं मत BSNL नागपूरचे महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. नागपूरमध्ये 2,27,000 जास्त BSNL मोबाईल ग्राहक असून ब्रॉडबँड कनेक्शन 868 आहेत तर लँडलाईन इंटरनेट कनेक्शनचे 24,000 जास्त ग्राहक आहेत. नागपूरमध्ये 395 टॉवरच्या माध्यमातून 4G सेवा आता देण्यात येत आहेत असं त्यांनी सांगितलं. दूरसंचार क्षेत्रामध्ये नागपूरच्या भौगोलिक स्थानाचं महत्व अधोरेखित करताना पानेकर म्हणाले,
इतना स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे की नागपूर केवळ नागपूर के ट्रॅफिक कॅरी नाही करता, व लगभग आधे से ज्यादा भारत की ट्रॅफिक कॅरी करता टेलिकॉम. मतलब नागपूर में अगर कोई भी क्षति हो जाए तो पूरी संभावना है कि पूरा नॉर्थ एरिया इंक्लूडिंग दिल्ली और पूरा नॉर्थ ईस्ट एरिया और थोड़ा बहुत ईस्टर्न एरिया भी इसका टेलीकॉम ट्रैफिक पूरी तरह से अफेक्ट हो जाए. ये नागपुर का महत्व है.
नागपूर BSNL ना आपल्या उत्पन्न वाढीसाठी आपल्या शासकीय जागा तसंच इमारती विविध केंद्र राज्य तसंच सार्वजनिक उपक्रम क्षेत्रांच्या विभागांना भाडेतत्वावर दिल्या असून त्या माध्यमातून BSNL नागपूरला दरवर्षी सुमारे 8.5 कोटी महसूल प्राप्त होत असल्याचं देखील यश पानेकर यांनी स्पष्ट केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विधान परिषदेच्या 2026 होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नेत्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर विधान परिषदेचे गटनेते माजी मंत्री सतीश पाटील यांच्याकडे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी माजी मंत्री डॉ सुनील देशमुख यांच्याकडे देण्यात आली असून अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या समन्वयकपदी माजी आमदार MM शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेस समितीकडून देण्यात आली. 69व्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमाला नागपुरात येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यासाठी नागपूर मनपाचे पूर्ण प्रशासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी केलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायांना नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात मनपानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ उभारलेल्या नियंत्रण कक्षाचं आज चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दीक्षाभूमी परिसरात मनपानं पुरविलेल्या नागरी सुविधांची माहिती संकलित केलेल्या व्यवस्थापन माहिती पुस्तिकेचं प्रकाशन सुद्धा आयुक्त डॉ चौधरी यांच्या हस्ते झालं. नागपूर मनपानं 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना माहिती देण्यासाठी नागरी सुविधांची संपूर्ण माहिती देण्यासाठी 51 पानाची व्यवस्थापन माहिती पुस्तिका 2025 प्रसिद्ध केली आहे. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, शौचालय बांधकाम आणि मंडप उभारणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, परिवहन व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक नमूद केलेले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरोच्या नागपूर कार्यालयाद्वारा कामठीच्या ड्रॅगन पॅलेस इथं महान मानवतावादीचा जीवनप्रवास या 2 दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित आहे. ओगावा सोसायटीच्या सहकार्यानं आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. आकाशवाणी नागपूरचे कार्यालय प्रमुख उपमहानिदेशक रमेश घरडे आज सेवानिवृत्त झालेत. 1993 मुंबई आकाशवाणीत सहाय्यक अभियंता म्हणून UPSC त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांची यवतमाळ, अकोला आणि नागपूर इथं बदली झाली. आपल्या 3 दशकाहून अधिकच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी आकाशवाणी कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञान आणलं, कार्यालयातील नाविन्यपूर्ण संरचना केली आणि सौंदर्यीकरणावर भर दिला. आकाशवाणीच्या तांत्रिक विभागात केलेल्या वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्यांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात दरम्यान आज आकाशवाणी नागपूरमध्ये त्यांचा निवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. आज आकाशवाणीचे अभियंता महेंद्र गडेवार हे सुद्धा 36 वर्षाच्या कारकिर्दीनंतर सेवानिवृत्त झालेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी टंचाईच्या सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्त प्रदेशाला लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. कर्करोग उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात सर्वसमावेशक धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अनुयायांना सेवा पुरविण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात नागपूर महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष सज्ज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.